आजचे दैनिक सुभक्ती परबोध 28 डिसेंबर. देवाचे गौरव करणे हे ध्येय आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहो त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. रोमकरासपत्र 5:2. देवाचे गौरव पाहणे ही आपली अंतिम आशा आहे. येशू स्वतःच्या व्यक्तित्वात आणि कार्यात देवाच्या गौरवाचा अवतार आहे आणि अंतिम प्रकटीकरण आहे. योहान 17:24 मध्ये येशू प्रार्थना करतो, देवाचे गौरव पाहणे आणि त्यात सहभागी होणे ही ख्रिस्ताच्या सुवार्तेद्वारे आपली अंतिम आशा आहे. अशी आशा जी खरोखरच ज्ञात आहे व मौल्यवान आहे आणि त्याचा खूप मोठा व निर्णायक प्रभाव आपल्या वर्तमान मूल्यांवर, आपल्या निवडीवर व आपल्या कृत्यांवर आहे. देवाचे गौरव जाणून घ्या. देवाच्या गौरवाचा आणि ख्रिस्ताच्या गौरवाचा अभ्यास करा. देवाचे गौरव प्रकट करणाऱ्या जगाच्या गौरवाचा अभ्यास करा. तसेच ख्रिस्ताचे गौरव प्रकट करणाऱ्या सुवार्तेच्या गौरवाचा अभ्यास करा. सर्व गोष्टींमध्ये आणि सर्व गोष्टींपेक्षा देवाच्या गौरवाची संपत्ती राखून ठेवा. आपल्या आत्म्याचा अभ्यास करा. तुम्हाला कोणत्या वैभवाने मोहित केले आहे ते जाणून घ्या आणि ज्याद्वारे देवाचे गौरव होत नाही असे वैभव तुम्ही का राखून ठेवता ते जाणून घ्या. 1 शमूएल 5:4 दागोनाच्या मूर्तीपुढील मूर्तीपूजक लोकांप्रमाणे जगाचे वैभव कशा प्रकारे कोसळले हे जाणून घेण्यासाठी आपल्या आत्म्याचा अभ्यास करा. देवाच्या गौरवापासून तुमचे लक्ष विचलित करणारे सर्व वैभव जगातील मंदिराच्या जमिनीवरील करुणाजनक तुकड्यांमध्ये छिन्न भिन्न होईल. जगातील या सर्व गोष्टींपेक्षा देवाच्या गौरवाचा ठेवा राखून ठेवा.